विविध भारती पुणे. योगेश रांगणेकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. 76वा प्रजासत्ताक दिन आज पुणे शहर आणि जिल्ह्यात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शिवाजीनगर इथल्या पोलीस कवायत मैदानात ध्वजवंदन केलं. यावेळी शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. गेल्या 75 वर्षात देशासमोर अनेक संकटं आली, परंतु देश कुणापुढे झुकला नाही, डगमगला नाही, भक्कम उभा राहिला, असं अजित पवार यावेळी म्हणाले. पवार यांच्या हस्ते अग्रिस्टॅक योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं, तसंच पीएमआरडीएच्या आपत्ती प्रतिसाद दलासाठी वाहनाचं लोकार्पण करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालय आणि शनिवारवाडा इथं जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. पुणे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी महापालिका मुख्य भवनात ध्वजवंदन केलं. तत्पूर्वी आयुक्तांनी महापालिकेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. पिंपरी चिंचवड महापालिकेत आयुक्त शेखर सिंग यांनी राष्ट्रध्वज फडकावून ध्वजाला वंदन केलं. महापालिकेचे सुरक्षा रक्षक दल, अग्निशमन दल, महाराष्ट्र सुरक्षा बलानं यावेळी पथसंचलन केलं. प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वच शासकीय इमारतींना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पिंपरी इथल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारील मैदानात हम भारत के लोग हा संविधानावरील गीत गायनाचा कार्यक्रम होत आहे. यात मराठीसह हिंदी, इंग्रजी, पंजाबी, गुजराती अशा विविध 15 भाषांमधून संविधानाच्या प्रास्ताविकेचं गायन करून संविधानाला सांगीतिक मानवंदना देण्यात येत आहे. या उपक्रमाची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात येणार आहे. लष्कराच्या पुण्यातल्या दक्षिण मुख्यालयातही प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. युद्धस्मारकावर हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहर आणि जिल्ह्यातल्या विविध शाळा, महाविद्यालय तसंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या स्थापना दिनी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा कुलगुरू प्राध्यापक डॉ सुरेश गोसावी यांनी यावेळी केली. एनसीसीच्या छात्रांनी संचलन केलं. विविध संस्था, संघटना आणि गृहनिर्माण संस्थांमध्येही आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात पीएमपीएमएलनं प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत प्रवाशांसाठी 3 नवीन सुविधांची भेट दिली. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते या सुविधांचं लोकार्पण करण्यात आलं. आपली पीएमपीएमएल मोबाईल ऍपचं आयओएस व्हर्जन, बस लाईव्ह ट्रॅकिंग प्रणालीचं वेब व्हर्जन आणि महामंडळाच्या स्वमालकीच्या बसेसमध्ये एलईडी बोर्ड आणि नेक्स्ट स्टॉप अनाउन्समेंट प्रणाली या सुविधा आज सुरू करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून गुइलेन बॅरी सिंड्रोम या दुर्मिळ आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत या आजारानं 2 जण दगावले आहेत. हा आजार असलेल्या रुग्णांची संख्या 73 झाली आहे. काही रुग्ण जीवरक्षक प्रणालीवर असून या आजाराचा खर्च देखील मोठा आहे. त्यामुळे या आजारावर मोफत उपचार केले जातील अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात केली. जीबीएस आजारावर पुण्यातल्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पिंपरी चिंचवड महापालिका आणि आशा किरण सोशल फाउंडेशननं येत्या 4 फेब्रुवारीला जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त सूर्यनमस्कार महोत्सवाचं आयोजन केलं आहे. शहरातल्या विविध ठिकाणी ही मोहीम राबवली जाईल. यात विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन महापालिकेनं केलं आहे. एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनमध्ये सुरू असलेल्या पुष्प प्रदर्शनाला आज नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये विविध फुलं, भाजीपाला, बोन्साय अशा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. विविध फुलांच्या पाकळ्यांनी दिवंगत पंडित भीमसेन जोशी आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांचं पुष्पचित्र साकारण्यात आलं आहे. उद्यापर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. अहिल्यानगरमध्ये होणाऱ्या 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची पुणे जिल्हा निवड चाचणी नुकतीच झाली. या स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळ हा महाबली चषकाचा मानकरी ठरला. त्याचबरोबर अभिजित भोईर, भालचंद्र कुंभार, अमोल वालगुडे आणि प्रतीक देशमुख यांची पुणे जिल्हा संघात निवड झाली आहे. पुणे जिल्ह्यातल्या 450 अधिक कुस्तीगारांमध्ये ही लढत झाली. संत वाङ्मयाचे अभ्यासक डॉ अशोक कामत यांचं आज सकाळी पुण्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. वारकरी संप्रदायाबरोबरच नाथ आणि समर्थ संप्रदाय, वीरशैव आणि शीख संप्रदायाच्या भारतीय पातळीवर तौलनिक विचार करणारे त्यांचे अनेक ग्रंथ शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नामदेव अध्यासनाचं प्रमुख पद त्यांनी अनेक वर्ष सांभाळलं. हवामान. पुणे आणि परिसरात आज हवामान कोरडं होतं. कमाल तापमान 35 तर किमान तापमान 14.5 सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही तापमान साधारण असंच असेल आणि आकाश निरभ्र असेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. नमस्कार.